आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. भारत आनी अमेरिका ह्या आठवड्यान द्विपक्षीय व्यापार कराराचेर चर्चा करतली. द्विपक्षीय व्यापार कराराच्या पयल्या भागाच्या संदर्भ अटीचेर सयो केल्या. संसदेन संमत केल्ल्या वक्फ दुरुस्ती वायद्याचेर पाकिस्तानान केल्ली निराधार टिप्पणी भारतान खरपणान न्हयकारल्या. भारताच्या अंतर्गत बाबींचेर पाकिस्तानाक टिप्पणी करपाक कसलोच अधिकार ना अशें म्हळां. नॅशनल हॅराल्ड दिसाळ्या संबंधित मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयान काँग्रेस फुडारी सोनिया गांधी राहुल गांधीन हेरा आड आरोपपत्र दाखल केलां. अंदू जून ते सप्टेंबर मेरेन नैऋत्य मॉन्सून सामान्य परस चड आसपाची शक्यताय भारतीय हवामान खात्यान उक्तायल्या. आयपीएल क्रिकेट सर्तीन काल रातीन जाल्ल्या खेळांत पंजाब किंग्सान कोलकाता नायट रायडर्साक 16 धावण्यांनी हरयलो. आता पुराय खबरो. भारत आनी अमेरिका ह्या आठवड्यान द्विपक्षीय व्यापार कराराचेर चर्चा करतली. दोनी देशांनी काल द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या भागाच्या संदर्भ अटीचेर स्वाक्षरी केल्या. नवी दिल्लीन प्रसार माध्यमाकडे उलयतना वाणिज्य आनी उद्देग सचिव सुनील बार्थवाल हांणी सांगले, दोनी वटांनी परस्पर फायदेशीर बहुक्षेत्रीय द्विपक्षीय व्यापार करार करपा संदर्भात व्यापक एकमत झाला. भारताचो अमेरिके बरोबरचो व्यापार वाढून फुडल्या 5 वर्सांत 500 अब्ज डॉलर मेरेन पावपाचो अदमास आसा अशें बार्थवाल हांणी सांगले. सध्याच्या शुल्काच्या बाबतीन भारता खातीर हुस्को आनी संधी दोनूय आसात, पूण देशान वेपार उदारीकरणाचो मार्ग आपणायला अशें तांणी म्हळें. ह्या मार्गाक लागून दोनूय देशांक जायत्यो संधी मेळटल्यो अशें तांणी सांगले. संसदेन संमत केल्ल्या वक्फ दुरुस्ती कायद्याचेर पाकिस्तानान केल्ली निराधार टिप्पणी भारतान खरपणान न्हयकारल्या. वक्फ विधेयकाचेर पाकिस्तानान केल्ल्या टिप्पण्या संबंधी मिडियान केल्ल्या प्रश्नांक जाप दितना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल हांणी म्हळें, भारताच्या अंतर्गत बाबींचेर पाकिस्तानाक टिप्पणी करपाक कसलोच अधिकार ना. अल्पसंख्यांकांच्या हक्कांचे रक्षण करपाच्या बाबतीन पाकिस्तानान हेरांक उपदेश करचे परस स्वतःच्या वायट रेकॉर्डाकडे पळोवपाक जाय अशें तांणी म्हळें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल डेन्मार्कच्यो प्रधानमंत्री मेटे फ्रेडरिक्सन हांचे बरोबर चर्चा केली. दूरध्वनीवेल्या संवादा वेळार दोनी फुडाऱ्यांनी भारत डेन्मार्क हरीत धोरणात्मक भागीदारीक मजबूत पाठिंबो दिवपाचो पुनरुच्चार केला. दोनी देशांतल्या लोकांच्या फायद्या खातीर वेगवेगळ्या मळार सहकार्य वाढोवपाचेर चर्चा केली. 2020 वर्सा हरीत धोरणात्मक भागीदारी सुरू जाले सावन दोनी देशांमदी जाल्ल्या उंचेल्या पावण्यावेल्या आदान प्रदानाची याद दोनी फुडाऱ्यांनी केली आनी वेगवेगळ्या क्षेत्रांनी ताचो विस्तार जाल्ल्याची नोंद केली. ह्या भागीदारीवरवी भारतान हरीत संक्रमणात योगदान दिवपा खातीर डॅनिश गुंतवणुकी खातीर अनुकूल परिस्थिती निर्माण केल्या. मोदी हांणी सोशल मिडिया पोस्टांत सांगले, तांणी आनी फ्रेडरिक्सन हांणी परस्पर हिताच्या प्रादेशीक आनी जागतीक घडामोडींचेरूय चर्चा केली. ह्या वर्साचे अखेरेक नॉर्वेन जावपा आशिल्ल्या तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेन वांटो घेवपा खातीर आनी त्या वेळार प्रधानमंत्री फ्रेडरिक्सन हांकां भेटपा खातीर उत्सूक आशिल्ल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ह्या वेळार नमूद केले. नॅशनल हॅराल्ड दिसाळ्या संबंधित मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयान दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयान काँग्रेस फुडारी सोनिया गांधी आनी राहुल गांधी हांचे आड आरोपपत्र दाखल केला. तशेंच ह्या आरोपपत्रांत काँग्रेसीचे ओव्हरसीज मुखेल सॅम पित्रोडा, सुमन दुबे आनी हेरांची नावां आसात. खासा न्यायाधीश विशाल गोगणे हांणी ह्या प्रकरणाच्या फुडल्या सुनावणी खातीर ह्या म्हयन्याची 25 तारीख निश्चित केल्या. हरियाणातल्या जमनीच्या वेव्हाराकडे संबंधित मनी लॉन्ड्रींग चौकशीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयान काल रॉबर्ट वाड्रा हांची चौकशी केली. वाड्रा हांच्या कंपनीन गुरुग्रामात जमीन खरेदी करपाकडे ही केस संबंधित आसा. तपास यंत्रणेन तांकां आजूय परत चौकशी खातीर आपयल्या. नॅशनल हॅराल्ड मनी लॉन्ड्रींग प्रकरणात सोनिया गांधी आनी राहुल गांधी हांचे आड अंमलबजावणी संचालनालयाच्या आरोपपत्राचेर प्रतिक्रिया दितना काँग्रेसीन संचालनालयाची ही कारवाय ही सुडाचे राजकारण आसा असो आरोप केला. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश हांणी ह्या कृतीचेर टिका केल्या. हाचेर प्रतिक्रिया दितना भाजप प्रवक्ते नलीन कोहली हांणी आकाशवाणी न्यूजाकडे उलयतना सांगले, ईडीच्या कारवायेक फक्त सुडाचे राजकारण म्हणून संबोधल्यान ह्या प्रकरणाची चौकशी सुरू आसा हे न्हयकारूंक जायना. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयान संसारीक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनरिजवण शिखर परिषद म्हणजे वेव्ज 2025 आयोजित केल्या. अॅनिमेशन, गेमिंग, स्पोर्ट्स, कॉमिक्स, फिल्म मेकिंग अशा साबार आव्हानांनी तुमच्या प्रतिभेचे प्रदर्शन करण्याची संद साधपाक क्रिएट इन इंडिया चॅलेंज वरवी या उपक्रमात वाटेकार जाऊ येता. अधिक माहिती खातीर www.wavesindia.org या संकेतस्थळाक मुजरत भेट दियात.
अन्नधान्याच्या दरात व्हड प्रमाणात घट झाल्यान फाटल्या महिन्यात भारतातलो किरकोळ महागाय दर 3.34% आयलो. ऑगस्ट 2019 उपरांत हो वर्स दर वर्स आधाराचेर सगळ्यांत उणो चलनवाडीचो दर आशिल्ल्याचे सांख्यिकीय कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयान म्हळा. गांवगिऱ्या वाठारांनी चलनवाढ 3.25% आणि शारी वाठारांनी 3.43% आशिल्ली. अखिल भारतीय गिरायक अन्न दर निर्देशांका प्रमाण मार्चान अन्नधान्याच्या चलनवाढीचे दर तात्पुरत्या स्वरूपान 2.96% नोंद झाला, जे फेब्रेरात नोंद झाल्या 3.75% परस उणे असा. मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाण मार्च महिन्यात एकंदर चलनवाढ अन्नधान्याच्या चलनवाढीन हो घट मुखेलपणान भाजीपालो, तांतयां, दाळ, मांस आणि नुस्तें, कड्डणां आणि दुधाचे पदार्थ हांचे दर देविल्ल्यान झाला. एआय वरवीं प्रशासकीय परिवर्तना खातीर महाराष्ट्र सरकार आणि आयबीएम टेक्नॉलॉजी भारत हांचे मदीं काल मुंबईत राज्य सचिवालयात मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुखेलमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हांच्या हजेरेन समजिकायेच्या कबलातीचेर सयो झाल्यो. या करारा प्रमाण मुंबई, पुणे आणि नागपूर सहित राज्यात 3 आर्टिफिशियल इंटेलिजन्स केंद्रां स्थापन करतले. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हायब्रीड क्लाउड डेटा एनालिटिक्स, सायबर सुरक्षा आणि ऑटोमेशन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सार्वजनिक सेवा वितरण आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढवप हो या कबलातीचा उद्देश असा. मुखेलमंत्र्यांच्या कार्यालयाच्या म्हणण्याप्रमाण एआय इनेबल व्हर्च्युअल असिस्टंट्स आणि अजेनेटिक एआयच्या मदतीन सरकारी सेवा सोपी, जलद आणि अधिक वैयक्तिकृत करतले. महाराष्ट्र सरकारच्या मालकीच्या डेटाचेर तयार केल्ल्या एआय मॉडेल्साची मालकी सरकार दवरतले, जाका लागून सरकाराक या तंत्रज्ञानाचेर पुराय नियंत्रण मेळटले अशें मुखार म्हळा. या करारा खाला आयबीएमच्या शिक्षणीक आणि प्रशिक्षण प्लॅटफॉर्माच्या आधारान सरकारी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांक एआय, सायबर सुरक्षा आणि क्लाउड तंत्रगिन्यानाचे प्रशिक्षण दितले. अंदू जून ते सप्टेंबर मेरेन नैऋत्य मॉन्सून सामान्य परस चड आसपाची शक्यताय आयएमडी म्हळ्या भारतीय हवामान खात्यान उक्तायल्या. ईशान्य वायव्य आणि दक्षिण विकल्प भारतातले कांय वाठार सोडल्यार देशातल्या चडशा वाठारांनी मॉन्सून सामान्य परस चड आसतलो असे हवामान खात्याचे महासंचालक डॉ मृत्युंजय महापात्रा हांणी काल नवी दिल्लीत मीडियाक माहिती दितना सांगले. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ एम रविचंद्रन हांणी आकाशवाणी न्यूजाक दिल्ल्या खासा मुलाखतीन सांगले, फाटल्या वर्साच्या तुळेन अंदू वर्सा मे आणि जुनात चड दीस उष्णतेची तीव्र परिस्थिती आसतली. फुडले 2 दीस राजस्थान आणि गुजरातात कालोराच्या लारांचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. तामिळनाडू, पुडुचेरी, करायकल, केरला, माही आणि कर्नाटकाच्या दर्यादेगेर आज कालोर आणि दमट परिस्थिती आसपाची शक्यताय आसा. फुडल्या 3 ते 4 दीस उत्तर ईशान्येन उदेन भारतात गडगड जोगला मारून वादळी वाऱ्यासहित हलको ते मध्यम पाऊस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. उत्तर आणि दक्षिण अंतराळ कर्नाटक, आंध्र प्रदेशाच्या दर्यादेगेर, यनम, केरला आणि माहे हांगाय अशीच परिस्थिती आसूं येता. आयपीएल क्रिकेट सर्तीन काल झाल्या खेळात पंजाब किंग्स पंगडान कोलकाता नाईट रायडर्स पंगडाक 16 धावण्यांनी हरयलो. काल राती चंदीगडातल्या महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमात हो खेळ झाला. आज या सर्तीन दिल्ली कॅपिटल्स राजस्थान रॉयल्स पंगडा आड खेळटलो. हो खेळ नवी दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमात सांजे 7:30 सुरू जातलो. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. भारत आणि अमेरिका या आठवड्यात द्विपक्षीय व्यापार कराराची चर्चा करतली. द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या भागाच्या संदर्भ अटींचेर सयो केल्या. संसदेन संमत केल्या वक्फ दुरुस्ती कायद्याचेर पाकिस्तानान केल्ली निराधार टिप्पणी भारतान खरपणान न्हयकारल्या. भारताच्या अंतर्गत बाबींचेर पाकिस्तानाक टिप्पणी करपाक कसलोच अधिकार ना असे म्हळा. नॅशनल हेराल्ड दिसाळ्या संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयान काँग्रेस फुडारी सोनिया गांधी, राहुल गांधी हेरा आड आरोपपत्र दाखल केला. अंदू जून ते सप्टेंबर मेरेन नैऋत्य मॉन्सून सामान्य परस चड आसपाची शक्यताय भारतीय हवामान खात्यान उक्तायल्या. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.